असं कसं घडतं हो, असं कसं घडतं, असं कसं घडतं हो, असं कसं घडतं, कशामुळं किटली वरच झाकण उंच उडत हो, कशामुळं किटली वरच झाकण उंच उडत हो, असं कसं घडतं, प्लीज टेल मी कसं घडतं. शोध बोध जगाला झाला, जेम्स वॉटने लावला शोध बोध जगाला झाला, वाफे मधली शक्ती उडवून लावी झाकणाला.
का होत ते कळत, काय होत तेही कळत, का होत ते कळत आणि काय होत तेही कळत, सायन्स घोड तरीही एका शक्ती पुढे अडत. ती शक्ती म्हणजे मीच मित्रा, पाणी असो आग, मानव देह प्राण बुद्धी ह्या शक्तीचा भाग. असच सार घडत राजा, असच सार घडत, असच सार घडत राजा, असच सार घडत, फक्त वाफेन किटली वरच झाकण थोडंच उडत.
हो असं कसं घडत, हो असं कसं घडत, असं कसं घडत, हो असं कसं घडत. न्यूटन लावून गेला शोध, गतीस ठरवते तिचा विरोध, सफरचंद झाडावरती पृथ्वी खेचे लावून शक्ती हो. आकर्षण हे ग्रहाग्रहातील, सूर्य चंद्र पृथ्वी ताऱ्यातील, गॉट इट?
नाही रे बाळा. आकर्षण हे अणुरेणूतून, माझी के माया कणा कणातून.
बुलशिट. असं कसं हो घडत सांगा, असं कसं हो घडत,
असंच सार घडत मूर्खा, असंच सार घडत, फक्त ग्रॅव्हिटी मुळे ऍपल खाली थोडंच पडत. एडिसनची वीज मी, मी ग्रॅहमची बेल, राईट बंधूंचे विमान मी, माझाच सारा खेळ. एडिसनची वीज मी, मी ग्रॅहमची बेल, राईट बंधूंचे विमान मी, माझाच सारा खेळ. कोपर्निकसचे विश्व मी, आर्यभटाचा शून्य. कोपर्निकसचे विश्व मी अन आर्यभटाचा शून्य, अनादि मी अनंत मी तुझं मान्य वामान्य. मीच तुझं मन आणि मीच तुझी काया, मीच तुझं मन आणि मीच तुझी काया, तुझ्या विज्ञानाला माझ्या अध्यात्माचा पाया, अध्यात्माचा पाया.
हे लिसन, वेट.
असं कसं घडतं हो,
असं कसं घडतं? हॅलो, घडतं हो असं यूट्यूब
असं कसं घडतं हो? असंच घडतं.